आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. नागपूरला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचं वचन. राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या आज नागपुरात 3 प्रचारसभा. सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारतापुढे 301 धावांचं लक्ष. आता सविस्तर बातम्या. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता भाजप पक्षाचा वचननामा आज स्थानिक हॉटेल इम्पेरियल तुली रामदास पेठ येथे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी तसंच भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध झाला. भाजपच्या जाहीरनाम्यात नागपूर शहर विश्वस्तरीय करण्याकरिता शहरात ई लायब्ररी, तुकडोजी चौक ते बेसा उड्डाणपूल, गिट्टी खदान चौक ते काटोलनाका चौक उड्डाणपूल, 4-स्तरीय वाहतूक, मेट्रोच्या धर्तीवर स्काय बसची सुविधा अशा विविध प्रकल्प आणि योजनांचं आश्वासन देण्यात आलं आहे. नागपुरातील युवकांना कौशल्य आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणं, स्टार्टअप आणि अन्य क्षेत्रांसाठी ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणं, प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाचा कृती आराखडा, व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला प्रोत्साहन आदी बाबींचा या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. विदर्भातील वेगवेगळ्या शहरांत भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष प्रचारसभा घेत आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरमध्ये विजय संकल्प यात्रा केली. 15 तारखेची निवडणूक ही 124 योजनांची असून भाजप त्याद्वारे शहराचा कायापालट करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिलं.
जन्माला येणारे बाळ, या बाळांकरता 2047-2023 वर्षानंतर हे चंद्रपूर शहर कसं असेल, चौपूर उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्याकरता रस्ते, वीज, पाणी, या शहरामध्ये शिक्षणाची, आरोग्याची काय व्यवस्था असेल, या सर्व 124 योजना घेऊन या ठिकाणी निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक 124 योजनाची आहे. माननीय मोदीच्या सरकारच्या, देवेंद्रच्या सरकारच्या 124 योजनांकडून आमचे नगरसेवक पुढचे 5 वर्ष आपल्या चंद्रपूरमध्ये आपल्या प्रभागामध्ये काम करणार आहे.
त्याचप्रमाणे आज भाजप नेते हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार आणि उमरखेडचे आमदार विजय खडसे, युवा नेते रघुवीर अहिर, भाजपा शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रपुरात विठ्ठल मंदिर आणि एकोरी प्रभागात प्रचार रॅलीत सहभागी होऊन महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अकोल्यात प्रचारसभा घेतली. आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, मात्र निवडणुका जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींचा वापर भाजपकडून होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. AIMIM हा पक्ष भाजपसोबत संगनमत करून मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी काम करत असल्याची टीका देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. भाजपचे स्टार प्रचारक, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी आज नागपूर शहरात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज शहरात 3 भव्य जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. मनोज तिवारी यांची पहिली सभा संध्याकाळी 6:30 उत्थान नगर, 7:30 सुरेंद्रगड येथे दुसरी सभा, तर काशीनगर येथे रात्री 9:00 तिसरी सभा संपन्न होईल. दरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी मागील 2 दिवसांत तब्बल 11 बैठका आणि 6 जाहीर सभा घेतल्या. आज त्यांच्या 5 बैठका आणि 3 जाहीर सभा होणार आहेत. तर उद्या सायंकाळी 7:00 NIT बगीचा सक्करदारा इथं अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. काल नागपुरात ताजबाग येथे MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतली. नागपुरात जिथे कुठे मुस्लिम अल्पसंख्याक समाज आहे तिथे सिमेंट रोड, सर्व्हिस लाईन अशा सुविधा नाहीत असा आरोप त्यांनी केला. सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा तसंच आपल्या पूर्वजांच्या पराक्रम, त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधल्या सोमनाथ इथं सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
1000 साल बाद भी सोमनाथ महादेव के मंदिर पर फहरा रही ध्वजा पूरी सृष्टि का आह्वान कर रही है. प्रभास पाटन तिरकी इस मिट्टी का कण कण शौर्य, पराक्रम और वीरता का साक्षी है. सोमनाथ के स्वरूप के लिए कितने ही शिव भक्तों ने, संस्कृति के उपासकों ने, संस्कृति के ध्वज धारकों ने, अपने प्राणों की आहुति दी है।
त्याआधी सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा भाग म्हणून भव्य शौर्य यात्रा निघाली। यानंतर त्यांनी राजकोटमध्ये मारवाडी विद्यापीठात आयोजित सौराष्ट्र कच्छ व्हायब्रंट समिटचं उद्घाटन केलं। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यात उद्या अहमदाबाद इथं द्विपक्षीय चर्चा होणार आहे। व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्राविषयी यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी अखेर राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे, त्यामुळे या ग्रामपंचायतींना पुढील निवडणूक होईपर्यंत मुदत वाढ द्यावी अथवा विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावं अशी मागणी सरपंच परिषदेनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। संकल्प करू छान चुकणार नाही मतदान, मान है पहचान है मतदान, लोकशाही की शान है अशा घोषणा देत मनपाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे मतदानाची कमी टक्केवारी असलेल्या भागांमध्ये बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली। मनपाच्या उपायुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ रंजना लाडे आणि उपायुक्त डॉ मेघना वासनकर यांनी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला। ही बाईक रॅली छावणी, पागलखाना चौक, काटोल रोड, लॉ कॉलेज, शंकरनगर चौक, मुंजे चौक, घाट रोड, जगनाडे चौक, दोसर चौक, इंदिरा गांधी रुग्णालय आणि महाविद्यालय, संविधान चौक मार्गे या रॅलीचा समारोप नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात झाला। अमरावती महानगरपालिका उपायुक्त नरेंद्र वानखेडे यांच्याद्वारे मतदान जागृतीसाठी विशेष गीत तयार करण्यात आले आहे। नांदेड ग्रंथालय चळवळीचे नेते माजी आमदार गंगाधर म्हाळप्पा पटणे यांचं वृद्धापकाळानं आज सकाळी नांदेडमध्ये एका खासगी रुग्णालयात निधन झालं। ते 85 वर्षांचे होते। दिवंगत पटणे यांनी देहदानाचा संकल्प केला होता, त्यामुळे त्यांचा देह नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे। विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी 1998 ते 2004 या कालावधीत काम केलं आहे। ग्रंथालय चळवळीत त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे। महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ते अध्यक्ष राहिले आहेत। इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या 26व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अँड पॉलिसी मेकर्स परिषदेत महावितरणला ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य IPPAI पॉवर अवॉर्ड्स 2026 विविध 6 पुरस्कारांनी काल गौरविण्यात आलं। स्मार्ट ग्रीड, रूफटॉप सोलर, बॅटरी स्टोरेज आणि विद्युत वाहन प्रोत्साहन या गटात महाराष्ट्रानं देशात अव्वल स्थान पटकावलं। भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ आज वडोदरा इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एक दिवसीय सामन्यानं झाला। आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताच्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडने 50 षटकांत 8 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत। मालिकेतला दुसरा सामना येत्या बुधवारी 14 जानेवारी रोजी राजकोट इथं तर तिसरा आणि अंतिम सामना 18 जानेवारी रोजी इंदूर इथं होणार आहे। हवामान। विदर्भात आज सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे 9.4° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। त्यापाठोपाठ भंडारा आणि यवतमाळ इथे 10° नागपूर येथे 10.4, अमरावती येथे 10.8, गडचिरोली येथे 11.2, वर्धा येथे 11.4 इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं। दरम्यान सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 29.6° सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे। दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। नागपूरला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचं वचन। राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला। भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या आज नागपुरात 3 प्रचारसभा। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।